rajamandi.com पॉडकास्ट।
अफगाणिस्तानला विकलेली साखर पाकिस्ताननं अडवली। भारतातून अफगाणिस्तानला जाणारी साखर पाकिस्ताननं अडवली आहे। भारताची साखर खाण्यास योग्य नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे। भारत अफगाणिस्तान व्यापार संबंध बिघडवण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचं बोललं जात आहे। पाकिस्ताननं भारताची साखर त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये टेस्ट केली आहे। त्याचा अधिकृत अहवाल जाहीर करत भारताची साखर माणसाला खाण्यास योग्य नसल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे। भारतातून अफगाणिस्तानला पाकिस्तानमार्गे 4,472 टन साखर पाठवण्यात आली आहे। पाकिस्ताननं कुरघोडी करत भारताच्या 258 कंटेनरपैकी 172 कंटेनरमधील साखर तपासली आहे, तर उर्वरित 2,236 टन साखरेची अजून चाचणी करण्यात येत आहे। साखर तपासल्यानंतर ही साखर मुदत संपलेली असून त्याचा वास येत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे। भारताच्या साखरेला ब्राउनिश रंग असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे। या साखरेमुळं अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचं पाकनं म्हटलं आहे। यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करताना समाजाचे संरक्षण करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे। मुळात भारताप्रमाणे पाकिस्तानातही अतिरिक्त साखरेचा प्रश्न आहे। चीननं गेल्या हंगामात भारताची साखर खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती। चीनच्या शिष्टमंडळानं भारतात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना भेटही दिली होती, परंतु भारताला मागं टाकून पाकिस्ताननं आपली साखर चीनला विकली।